आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचं संविधान आपला दीपस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. मनोरंजन आणि आरोग्य क्षेत्रातल्या कामगिरीचा प्रधानमंत्र्यांनी केला गौरव. भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्याची यशस्वी वाटचाल. जागतिक रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटाचं अजिंक्यपद कोनेरू हम्पीनं पटकावलं. आणि दक्षिण कोरियामध्ये विमान अपघातात 96 जणांचा मृत्यू. देशाचं संविधान आपला दीपस्तंभ आणि मार्गदर्शक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 117वा भाग होता.
हमारे संविधान निर्माताओं ने हमें जो संविधान सौंपा है वो समय की हर कसौटी पर खरा उतरा है. संविधान हमारे लिए गाइडिंग लाइट है, हमारा मार्गदर्शक है. ये भारत का संविधान ही है जिसकी वजह से मैं आज यहाँ हूँ, आपसे बात कर पा रहा हूँ.
येत्या 26 जानेवारीला देशात राज्यघटना लागू होऊन 75 वर्ष पूर्ण होतील. त्यानिमित्तानं देशभरात अनेक कार्यक्रम सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं. यानिमित्तानं सुरू केलेल्या constitution75.com या संकेतस्थळाला युवावर्गानं भेट द्यावी. नागरिकांनी राज्यघटनेची प्रास्ताविका वाचून त्याची ध्वनिचित्रफीत या संकेतस्थळावर अपलोड करावी असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या मेळाव्याला भेट देणारे जगभरातले पर्यटक आणि भाविक हे डिजिटल महाकुंभाचे साक्षीदार होतील असं ते म्हणाले. त्यादृष्टीनं डिजिटल तंत्रज्ञानाच्या उपयोगानं उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांची माहिती त्यांनी दिली. विशालतेप्रमाणे विविधतेतली एकता हे या महाकुंभ मेळ्याचं वैशिष्ट्य असून हा एकतेचा महाकुंभ असल्याचं ते म्हणाले. या मेळ्याला भेट देणाऱ्या प्रत्येकानं एकतेचा संकल्प घेऊन परत यावं, समाजातली फूट आणि द्वेषाची भावना नष्ट करण्याची शपथ घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी देशाच्या मनोरंजन क्षेत्राच्या योगदानाविषयी श्रोत्यांना सांगितलं. आपले अॅनिमेशनपट, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका जगभरात लोकप्रिय आहेत, त्यातून भारताच्या सर्जनशील उद्योगाची क्षमता दिसून येते असं ते म्हणाले. आपलं मनोरंजन क्षेत्र देशाच्या प्रगतीत मोठं योगदान देत असून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही नवी उंची गाठून देत आहे असं ते म्हणाले. चित्रपट आणि मनोरंजन उद्योग क्षेत्रानं आशयघन निर्मितींच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना मजबूत केली असल्याचं सांगत या क्षेत्राबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 2024 या वर्षात आपण चित्रपटसृष्टीतल्या अनेक महान व्यक्तींची 100वी जयंती साजरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तिमत्वांचं जीवन म्हणजे एक प्रेरणा असल्याचं म्हणत त्यांच्या योगदानाचा गौरव त्यांनी केला. राज कपूर यांनी चित्रपटांमधून जगाला भारताच्या सॉफ्ट पॉवरची ओळख करून दिली. मोहम्मद रफी यांनी आपल्या आवाजातून प्रत्येक भावना जिवंत केली. अक्कीनेनी नागेश्वर राव गारू यांनी तेलुगू सिनेमाला नव्या उंचीवर नेत भारतीय परंपरा आणि मूल्यांची उत्तम मांडणी केली. तपन सिन्हा यांनी आपल्या चित्रपटातून सामाजिक जाणीवा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला असं त्यांनी सांगितलं. यानिमित्तानं प्रधानमंत्र्यांनी पुढच्या वर्षी देशात पहिल्यांदाच वेव्ज अर्थात जागतिक ध्वनिचित्र करमणूक शिखर परिषदेचं आयोजन होणार असल्याची माहिती दिली. ही शिखर परिषद भारताची सर्जनशील प्रतिभा जगासमोर मांडण्याची मोठी संधी असल्याचं ते म्हणाले. भारताच्या पारंपरिक कलांपासून आयुर्वेदापर्यंत आणि भाषांपासून संगीतापर्यंत असंख्य गोष्टींनी संपूर्ण जगाला व्यापलं आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. जगभरात भारतीय संस्कृतीची छाप कशी उमटली आहे याविषयी देशोदेशीची उदाहरणंही त्यांनी आजच्या मन की बातमधून श्रोत्यांसमोर मांडली. हिवाळ्याच्या मोसमात देशभरात खेळ आणि तंदुरुस्तीविषयक राबवल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. बस्तर इथं सुरू असलेल्या बस्तर ऑलिम्पिक या अभिनव स्पर्धेची माहिती देताना ते म्हणाले की या स्पर्धा म्हणजे विकास आणि खेळांचा संगम असून युवा प्रतिभेचा आविष्कार आहे. खिलाडू वृत्ती ही समाजाला जोडण्याचं एक सशक्त माध्यम असल्याचंही ते म्हणाले. आरोग्य क्षेत्रात भारतानं मिळवलेल्या यशाचा उल्लेख करताना त्यांनी मलेरिया विरोधातल्या लढ्याची देशाची कामगिरी श्रोत्यांसमोर मांडली. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशात 2015 ते 2023 या काळात मलेरियाचे रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 80% इतकी घट झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. देशवासियांनी एकत्रितपणे निर्धारानं या आव्हानाचा सामना केल्यानंच हे यश मिळाल्याचं ते म्हणाले. कर्करोगाविरोधातल्या लढाईत आयुष्मान भारत योजना मोठी भूमिका पार वाढत असून त्यामुळे 90% रुग्णांना वेळेत उपचार मिळू लागले असल्याचंही त्यांनी सांगितलं. जगप्रसिद्ध लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात भारतात कर्करोगावर वेळच्या वेळी उपचार होण्याची शक्यता वाढली असल्याचं नमूद केलं आहे अशी माहिती त्यांनी दिली. कर्करोग आणि त्याच्या लक्षणांप्रती जागरूकता, वेळेवर तपासणी आणि उपचारांसारखी कृती, रुग्णांसाठी सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याची हमी, या अनुषंगानं जागरूकता, कृती आणि हमी हा कर्करोगाविरोधातल्या लढ्याचा मंत्र असल्याचं ते म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी देशभरात शेतकऱ्यांनी छोट्या छोट्या सामूहिक प्रयत्नातून मिळवलेल्या यशाची उदाहरणही श्रोत्यांसमोर मांडत छोट्या सुरुवातीमधूनच मोठं परिवर्तन शक्य असतं, आपल्याला केवळ दृढसंकल्प आणि सांघिक भावनेची गरज आहे असा संदेश त्यांनी दिला. नव्या वर्षात मन की बातच्या माध्यमातून आणखी प्रेरणादायी प्रयत्न सामायिक करण्याचं वचन देत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराला 2 वर्ष पूर्ण होत असताना या दोन्ही देशांमध्ये परस्पर संबंधातून व्यापारवृद्धी आणि आर्थिक विकास यांची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यापासून द्विपक्षीय व्यावसायिक व्यापारात दुपटीने वाढ झाली. या यशाच्या पायावर भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराची वाटचाल सुरू असून त्यासाठी आतापर्यंत 10 औपचारिक फेऱ्या आणि चर्चा झाल्या आहेत असं मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर होणारा खर्च आणि त्यांच्या वापरातून निर्माण होणारा कचरा कमी करण्यासाठी युरोपियन महासंघाने सर्व नवीन उपकरणांना समान चार्जर वापरण्याची सक्ती करणारा नियम कालपासून लागू केला. त्यामुळे नवीन स्मार्टफोन, टॅबलेट आणि कॅमेऱ्यांना सी प्रकारचा चार्जर देणं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना बंधनकारक असणार आहे. या नियमाबाबतची माहिती महासंघानं आपल्या समाज माध्यमावर दिली आहे. त्यामुळे प्रत्येक उपकरणाला नवीन चार्जर घेण्याची गरज पडणार नसून त्याचा खर्च आणि होणारा कचरा कमी व्हायला मदत होईल असं महासंघानं म्हटलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे महासचिव आणि मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीसाठी 29 उमेदवार देणार असल्याची माहितीही श्रीवास्तव यांनी दिली आहे. या निवडणुकीसाठी आतापर्यंत आपने 70 तर काँग्रेसने 47 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपाने मात्र अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. भारताची आघाडीची बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिने न्यूयॉर्क इथं झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्स अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटाचं जेतेपद पटकावलं आहे. इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून हंपीनं या स्पर्धेतलं आपलं दुसरं जेतेपद पटकावलं. 11 फेऱ्यांमध्ये तिने 8.5 गुणांची कमाई केली. 37 वर्षांची हंपी या स्पर्धेत 2 अजिंक्य ठरणारी चीनच्या झू वेनजून हिच्यानंतरची दुसरीच बुद्धिबळपटू आहे. 2019 हंपीनं पहिल्यांदा या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवलं होतं. पुरुषांच्या गटात रशियाच्या 18 वर्षीय वोलोदार मुर्झिन विजेता ठरला. जागतिक बुद्धिबळ क्रमवारीतला अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसन याला फिडे वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. ड्रेस कोडचं उल्लंघन केल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला आणि अपात्र ठरवण्यात आलं. या निर्णयावर आपण दाद मागणार असल्याचं गतविजेता कार्लसन यानं म्हटलं आहे. दक्षिण कोरियात प्रवासी विमानाला अपघात झाला असून त्यात आतापर्यंत 96 जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान बँकॉकहून मुआन इथं प्रवास करत होतं. या विमानात 175 प्रवासी आणि 6 कर्मचारी होते. धावपट्टीवर उतरताना लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमान अपघातग्रस्त झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. स्थानिक अग्निशमन दल, पोलीस, सुरक्षा दल आणि तटरक्षक दलाच्या मदतीनं बचावकार्य सुरू असून 2 कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आल्याचं कोरियाच्या विमानतळ प्राधिकरणानं सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचं संविधान आपला दीपस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. मनोरंजन आणि आरोग्य क्षेत्रातल्या कामगिरीचा प्रधानमंत्र्यांनी केला गौरव. भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्याची यशस्वी वाटचाल. जागतिक रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटाचं अजिंक्यपद कोनेरू हंपीनं पटकावलं. आणि दक्षिण कोरियामध्ये विमान अपघातात 96 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.